नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. चौथ्या आरई इन्वेस्ट ग्लोबल रिन्युएबल एनर्जी परिषदेचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तावण केले. हरित विकास आनी निवळ शून्य लक्ष साध्य करपाच्या भारताच्या वचनबद्धतेविशी ते उलयले. आज प्रधानमंत्र्यांनी गांधीनगरात महात्मा मंदिरात सूर्यघर मुफ्त बिजली येवजणूय देशाक समर्पित केली. एक विकसनशील देश असूनय भारतान पॅरिसात निर्धारित केल्ल्या आपल्या हवामान वचनबद्धतेक उद्दिष्टापेक्षा 9 वर्सा मुखार पुराय केला. भारतान आपले हरित संक्रमण हे लोक चळवळ केली. पीएम सूर्यघर मुफ्त बिजली या येवजणेक लागून भारतातले प्रत्येक घर वीज उत्पादक जातले अशें मोदी उलयले. हवामान समर्थक तत्व हो भारताच्या वचनबद्धतेचो मुखेल भाग, ज्यातून मिशन लाईफ आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनाक चालना दिवप आसपावता असे त्यांनी सांगले. प्रधानमंत्र्यांनी सगळ्या भागधारकांक आणि संसारिक प्रतिनिधींक भारताच्या उदेत्या हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करपाचे आवाहन केले. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय एमएनआरईन या परिषदेचे आयोजन केला. 140 देशातले सुमार 10,000 प्रतिनिधी वाटेकार झाल्यात. पूर्व भारतातल्या रेल्वे जोडणी विस्ताराक लागून पुराय क्षेत्राची अर्थव्यवस्था घटमूट जातली हाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिला. ते आयतारा झारखंडातल्या रांचीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी 660 कोटी रुपया परस चड किमतीच्या वेगवेगळ्या रेल्वे प्रकल्पांची बुनियाद घाले उपरांत उलयताले. मोदी हांणी स वंदे भारत रेल्वेक आभासी पद्दतीन पाचवो बावटो दाखयलो. ताचे आदी ते जमशेदपुरातल्या टाटानगर हांगासावन सुरुवात करपाचे आशिल्ले, पूण प्रतिकूल हवामानाक लागून तांचे हॅलिकॉप्टर उडपाक शकले ना म्हण तांणी रांची हांगासावन प्रकल्पांक सुरुवात करून देशाक समर्पित केले. आठवो भारत जल सप्ताह 2024 फाल्यासावन नवी दिल्लीतल्या भारत मंडपमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या उक्तावणातल्यान सुरू जातलो. 4 दीस चलपी ह्या कार्यावळीत 40 देशातले सुमार 4,500 प्रतिनिधी वाटेकार जातले. प्रदर्शनावेळार 100 परस चड प्रदर्शक आणि स्टार्टअप उदका क्षेत्रातल्यो आपल्यो कल्पना मांडटले. जलशक्ती मंत्रालयाची सचिव देबश्री मुखर्जी हांणी या फाटभुयेर पत्रकार परिषदेत उलयतना सांगले की बऱ्या उदका वेवस्थापनेक लागून देशाच्या अर्थिक विकासाक गती मेळटली. ही कार्यावळ संसारिक पावण्यावेले निर्णयकर्ते, संशोधक, तज्ञ, नवसंशोधक आणि संसारभरातली उदका संपत्ती क्षेत्रातले भागधारक हांच्यो कल्पना आणि मतां जाणून घेवपाक संसारिक माची म्हण काम करतली असे तांणी म्हळे. या कार्यावळीचो मथाळो समावेशक उदक उदरगत आणि व्यवस्थापना खातीर भागीदारी आणि सहकार्य हो आसा. मिलाद उन नबी आयज पुराय देशभरात मनयतात. या परबीच्या फाटभुयेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नागरिकांक, खासा करून मुस्लिम समुदायाक शुभेच्छा दिल्यात. प्रेषित मोहम्मद हांचो जन्मदीस म्हण मिलाद उन नबी मनयतात. आपल्या संदेशात राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळा की पैगंबरांनी प्रत्येकाक मोग आणि भावपणाच्यो भावना घटमूट करपाक प्रेरित केला आणि समाजात समानता आणि सौहार्द हाचेर भर दिला. तांणी लोकांक हेरांकडे दयाळूपणान वागपाक आणि मानवतेची सेवा करपाक प्रोत्साहित केला. राष्ट्रपतींनी लोकांक पवित्र कुराणाच्यो शिकवणी आपणावपाचे आवाहन केला आणि शांततामय समाज निर्माण करपाचो संकल्प करा असे मागला. मिलाद उन नबी निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एका सोशल मीडिया पोस्टात लोकांक शुभेच्छा दिल्या. सद्भावना आणि एकता सदांच टिकून उरतली आणि सगळ्याकडे खोस आणि समृद्धी असतली अशी आस्त त्यांनी उक्तायल्या. म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम या तीन वादळान प्रभावित देशांक मानवतावादी मजत दिवपाक भारतान ऑपरेशन सद्भाव सुरू केला. भारतान म्यानमार, लाओस आणि व्हिएतनामाक व्हड चक्रीवादळाचो फुडो करपाक मदत म्हणून गरजेची मजत सामुग्री धाडली. या वर्सा आशियातले सगळ्यात शक्तिशाली वादळ या तिनूय देशांक धडकल्या उपरांत हे देश व्हडा प्रमाणात हुंवारात सापडल्यात. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळा की भारतीय नौदळ जहाज आयएनएस सातपुडा या जहाजावरवी 10 टन रेशन, कपडे आणि वखदां म्यानमाराक धाडल्यात. भारतीय हवाय दळाचे एक लष्करी येरादारी विमान व्हिएतनामाक 35 टन आणि लाओसाक 10 टन मजत साहित्य घेऊन वता. हातून जेनसेट, उदक शुद्धीकरणाच्यो वस्तू, स्वच्छता पुरवण, मच्छरदाणी, ब्लँकेट आणि न्हिदपाच्यो बॅगो आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला काल गांधीनगरात श्री सोमनाथ ट्रस्टाची बसका झाली. यात्रेकरूं खातीर अणभव वाढोवपाक आणि वेगवेगळ्या सुविधांमधी आणिक सुधारणा करपाच्या मार्गाचो नियाळ हे बसकेत घेतलो असे सोशल मीडिया एक्सार प्रधानमंत्र्यांनी म्हळा. मोदी आपल्या मूळ घर गुजरात राज्यात 2 दिसांचे भेटीर पावले आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.